चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सीतापुरात साखर कारखान्याच्या सचिवांना मारहाण, भाजप आमदारावर गुन्हा दाखल। बिस्वा येथील भाजपचे आमदार महेंद्र सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात सीतापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचे सचिव रामप्रताप आणि सभासद यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप आहे। बिस्वामध्ये सहकारी समितीच्या सदस्यांनी सीतापूर कलेक्टरेटवर आमदारांविरोधात मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी महेंद्र सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात FIR दाखल केली। साखर कारखान्याचे सहकारी समितीचे सचिव रामप्रताप यांनी पोलिसांना सांगितलं की बिस्वा आमदार महेंद्र सिंह यांचे सहकारी नागेंद्र यांनी बुधवारी त्यांना फोन केला आणि रात्रीची ड्युटी आशिष यादव यांना द्या असं सांगितलं। यावर रामप्रताप म्हणाले, मी आता एका कामात व्यस्त आहे, त्यामुळे याबाबत आपण नंतर बोलू असं मी सांगितलं, पण तरीही नागेंद्र यांनी मला अर्ध्या तासाच्या आत आमदारांच्या कार्यालयात येऊन त्यांना भेटायला सांगितलं। दुपारी 2:30 नागेंद्र 20 माणसांबरोबर कार्यालयात आले, माझी कॉलर धरून मला फरफटत बाहेर आणलं। कार्यालयातील इतर लोकांनाही भरपूर मारहाण केली। त्यानंतर नागेंद्र मला महेंद्र सिंह यांच्याकडे घेऊन गेला। मला पाहताच त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि खूप शिव्या दिल्या। त्यांच्या माणसांनीही मला मारहाण केली। या सगळ्यातून मी कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झालो। कसा तरी जीव वाचवून लखनौच्या दिशेनं जाणाऱ्या एका बसमध्ये चढलो। या घटनेचं संपूर्ण कव्हरेज समिती कार्यालयात असणाऱ्या CCTV कॅमेऱ्यात कैद आहे। सीतापूरचे SP LR कुमार यांनी सांगितलं की बिस्वा आमदार महेंद्र सिंह, त्यांचे सहकारी नागेंद्र आणि 20 अज्ञात लोकांविरोधात मारहाण, शिव्या आणि धमकी देण्याच्या आरोपात FIR दाखल केली आहे। CCTV पाहून पुढील कारवाई देखील लवकरच करू, पण भाजपच्या महेंद्र सिंह यांनी आपल्यावरील सर्व आरोपांना फेटाळून लावलं। शिवाय रामप्रताप भ्रष्टाचारी होता, त्यानं केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात तपासही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच मला कुणीतरी यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि CCTV फुटेजमध्येही आपण नसल्याचं महेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं।